श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 171 क्रमांकाचा श्लोक आहे. असे सार साचार ते चोरलेसे, ही लोचनी पाहता दृश्य भासे, निराभास निर्गुण ते आकळेन, अहंतागुणे कल्पिता ही कळेन. समर्थ म्हणतायत, सार साचार आहे ते चोरलेलं आहे. चोरलं असा शब्द 2-3 वेळा आलेला आहे. चोरलं ह्याचा अर्थ आहे पण दिसत नाही आहे. जो पाहायला जातो आहे त्याला ते आढळत नाही आहे, लक्षात येत नाही आहे. काय चोरलेलं आहे? सार, या विश्वाच्या बुडाशी असलेलं जे मूळ तत्व आहे, सत्वस्तू आहे, त्याला ब्रह्मवस्तू आपण म्हणू. तो परमात्मा गुप्त आहे. आहे की नाही? आहे, निश्चित आहे. कारण तो नाही असं कधीच होत नाही. सच्चिदानंद स्वरूप त्याचं आहे. सतरूप म्हणजे आहेच आहे, चितरूप म्हणजे चैतन्यरूप आणि आनंदरूप, अखंड आनंद, जाणारा येणारा नाही आहे, असं त्याचं स्वरूप आहे. परंतु ते चोरले असे, जे चोरलेलं आहे, गुप्त आहे. त्याचं कारण तो इंद्रियाचा विषय नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याला बघता येत नाही, त्याच्याविषयी काहीच आपल्याला कळू शकत नाही इंद्रियांच्या अंगाने. मनबुद्धीनंही त्याचं आकलन होत नाही. अशी जी सार वस्तू आहे, त्याच्यात ते म्हणतात ही लोचनी पाहता दृश्य भासे. डोळ्यांनी आपण त्याला पाहायचं जर म्हटलं तर ती अदृश्य वस्तू आहे, सूक्ष्म अतिंद्रिय आहे, त्यामुळे ती दिसत नाही. आणि स्थूल वस्तू जी आहे, नामवर्णरूप ज्याला आहेत, ते दृश्य विश्व आपल्याला भासे, दिसे म्हणत नाही ते, तो भासे म्हणत आहेत. ह्याचा अर्थ तो भास आहे. म्हणजे काय झालेलं आहे? तर दोरी आहे हे सत्य आहे, पण अर्धवट अंधारामध्ये त्या दोरीवर सर्पाचा भास होतो आहे. आता भास जो आहे तो सत्य कसा असणार? भास याचा अर्थ जे नाही ते दिसतंय. दोरी अदृश्य झाल्यामुळे हा भासच आपल्याला दिसतोय. तसं परमात्मा अदृश्य असल्यामुळे हा विश्वाचा जो भास आहे तो आपल्याला दिसतो आहे आणि तो आपल्याला खरा वाटतो आहे. इथंच गोंधळ झालेला आहे जीवाचा. जे दिसायला हवं ते दिसत नाही आहे आणि जे नको ते दिसतंय आणि त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे, तो खरं समजतो आहे. आणि निराभास निर्गुण ते आकळेना, हे दृश्य दिसल्यामुळे जे निराभास, ज्याच्या ठिकाणी भास नाही आहे, विश्वाच्या ठिकाणी भास आहे, हे निराभास आहे आणि निर्गुण आहे. विश्वाच्यामध्ये त्रिगुणामध्ये येतं विश्व, सत्वरजतमाचं आहे. इथं निर्गुण आहे, जे ज्या ठिकाणी आभास नाही, गुण नाही, असं जे तत्व आहे ते आकळेना, ते आकलन करता येत नाही आहे. प्रयत्न तो चाललाय, साधकाचा प्रयत्न तो चाललेला आहे की जे दिसत नाही आहे ते आपल्याला कसं नजरेला दिसणार नाही, पण आपल्याला त्याचं आकलन तर करता आलं पाहिजे, कसं आहे, काय आहे ते. त्याच्यासंबंधी कुणीच काही असं नीट सांगत नाही की ते असं आहे म्हणून. मग ते कसं आहे त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे असं संत सांगतात. मग निराभास निर्गुण ते आकळेना, मग कल्पना करायची त्याच्याशी. ते म्हणतात कल्पनासुद्धा तुम्ही जर देहाहंतेच्या मर्यादेत राहिलात, देहाला मी म्हणत राहिलात आणि त्याच्याविषयी कल्पना करत गेलात, तर कल्पनेत सापडलं नाही. त्याची कल्पना करायची असेल तर ही अहंता टाकून देऊनच त्याच्यासंबंधी कल्पना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्याला द्वैतात जाणता येत नाही, मी एक आहे आणि ती वस्तू एक आहे आणि त्याला पाहायचं, असं होत नाही आहे. हे द्वैताच्या पलीकडचं आहे. मग आता काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी त्याचा शोध घ्यायला पाहिजे. कसा घ्यायला पाहिजे? त्यात एकेका श्लोकामध्ये समर्थ सांगतायत. तर ह्याच्यात 4थ्या चरणात ते म्हणतात, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. कल्पना करायला गेलो तर अहंतेमुळे ते कळत नाही. ही देहाहंता जर टाकता आली आणि सगळ्या साधनेचं सूत्र तेच आहे. आपण बघितलं देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सगळ्याचं सार त्याच्यात सांगितलेलं आहे. देहाहंता टाकायची आहे आणि सोहमची अहंता धरायची आहे, तेच ह्याच्यात ते सांगत आहेत. असे सार साचार ते चोरलेसे, ही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंतागुणे कल्पिताही कळेना. जय जय रघुवीर समर्थ.